नमस्कार. ओमकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद देव. आपला रामनवमीपासून जो उपक्रम सुरू आहे, समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली 13 मारुती स्तोत्र आपण ऐकतोय. दोन भागात ऐकतोय. पहिल्या भागात मी एक अभिवाचन करते, फक्त म्हणजे सौ सुनीती विजय सहस्रबुद्धे यांनी समर्थ वाङ्मयावर PhD केलेली आहे, तर त्या डॉक्टर सौ सुनीतीताई त्यांनी लिहिलेलं जे सार्थ व सविवरण 13 भीमरूपी स्तोत्रे हे पुस्तक आहे, त्यातलं आज मी तुम्हाला 3 श्लोकाचं त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्याचं अभिवाचन मी करणार आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये ते स्तोत्र आपल्या संस्कार केंद्राची, आपल्या ओंकार संस्कार केंद्राची साधिका सौ प्रिया शिंदे, प्रिया राजेश शिंदे ही ते स्तोत्र म्हणून दाखवणार आहे. ऐका तर, 3 स्तोत्र आहे कोपला रुद्र जे काळी. कोपला रुद्र जे काळी. अतिशय क्रोधित झालेल्या मारुतीचं ह्या 3 स्तोत्रात वर्णन आलेलं आहे. या स्तोत्रात किंवा ह्या स्तोत्रामुळे म्हणा तुम्ही, आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. तो प्रश्न असा की समर्थांनी 13 भीमरूपी स्तोत्र लिहिली त्यामागचं प्रयोजन काय बरं असावं? तर समजून घ्या, समर्थांच्या काळी देशाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. देश परकीय सत्तेच्या विळख्यात सापडलेला होता, अधोगतीला जाऊन पोचलेला होता. अतिशय विपन्नावस्था, दारिद्र्य, खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही, अशा परिस्थितीनं गांजलेले लोक, दुष्काळ, रोगराई, थोडक्यात काय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय सर्वच बाबतीत देश प्राणांतिक संकटात सापडलेला. लोकांची अस्मिता नष्ट झाली होती. आपल्या आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण करण्याचं सामर्थ्यसुद्धा लोकांमध्ये राहिलेलं नव्हतं. धर्म बुडण्याची वेळ आली होती आणि धर्मसंस्थापना हे समर्थांचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यासाठी रुद्रावतारी बलभीम मारुती जेव्हा धर्मसंस्थापनेसाठी क्रोधाविष्ट होऊन उठला तेव्हा तो कसा दिसला याचं आवेशपूर्ण वर्णन या 3 स्तोत्रात समर्थांनी केलेलं आहे. मारुतीचा पराक्रम, त्याचा रणकर्कश अवतार रुद्रावतार, अद्भुत गर्जना आणि आवेशपूर्ण संचार ह्या घटना समर्थांनी या स्तोत्रामध्ये मांडल्या, जेणेकरून तरुणांमध्ये वीरश्रीचा संचार व्हावा, त्यांची अस्मिता जागी व्हावी, हाही एक महत्त्वाचा उद्देश हे स्तोत्र लिहिण्यामागे असावा. षड्रिपूंपैकी क्रोध हा एक रिपू, अतिशय महाभयंकर असा हा शत्रू, पण या स्तोत्रामध्ये लक्षात घ्या, हं, क्रोधामध्ये सुद्धा फरक आहे हे सांगितलंय, पण या स्तोत्रामध्ये धर्मस्थापनेचं कार्य साधून देणारा कोप म्हणजे वीराचा आवेश हा दोष न ठरता महागुणच ठरतो. कामक्रोधादी सामान्यतः शत्रूच खरे, पण त्यांचा जर विवेकबुद्धीने वापर करता आला तर हे शत्रू मित्र बनतात. जाणते विवेक संपन्न असतात ते लोक, त्यांचा धर्मसंस्थापनेसाठी उपयोग करून घेतात. म्हणून दुष्ट दमन आणि सुष्ट संरक्षण हीच धर्मसंस्थापना. काय म्हटलंय? दुष्ट दमन आणि सुष्ट संरक्षण हीच धर्मसंस्थापना हा महत्त्वाचा विचार ह्या स्तोत्रातून आपल्याला मिळतो. हाच विचार भगवंतांनी गीतेतही सांगितला आहे, हं, तो आता समर्थ रामदास स्वामी ह्या स्तोत्रातही सांगतायत. मारुतीचे हे गुण आणि हा आवेश राष्ट्रामध्ये संचारावा, विशेषतः युवा पिढीमध्ये वीरश्रीचा संचार व्हावा यासाठी हे मारुती स्तोत्र नित्य पठणात असणं महत्त्वाचं आहे. केवळ 6 श्लोक असलेलं हे आकाराने लहान पण आशयांनी खूप मोठं असलेलं स्तोत्र अतिशय सुंदर आहे. ज्यावेळी हनुमान अतिशय क्रोधित झाला तेव्हा त्याचं ते भयंकर रूप पाहवत नव्हतं. त्याचं बोलणं, त्याचं चालणं सगळंच भयंकर होतं. जणू काही जगाच्या प्रलयाचीच वेळ आली होती. सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून टाकणारं असं त्याचं अतिउंच शरीर भयानक दिसत होतं. त्यानं आपली शेपटी वळवून मस्तकाजवळ आणून ठेवली होती, तर त्यानं त्याचं पाऊल आकाशातील सूर्यबिंबाजवळ ठेवलं होतं. वज्राप्रमाणे ताकद असलेला त्याचा डावा हात त्या सूर्यबिंबापेक्षाही उंच असा उभारला होता. त्याच्या या अद्भुत अशा रूपाशी दुसऱ्या कोणाचीच तुलना होऊ शकत नव्हती. त्याचे डोळे, त्याचे दोन्ही डोळे सूर्यबिंबासारखे लाल दिसत होते. रागानी तो दातोट खात होता, त्यामुळे त्याच्या दाढा एकमेकांवर घासल्या जाऊन त्या दाढांचा घर्र घर्र कर्र कर्र असे आवाज येत होते. ते ऐकून अंगावर काटा उभा राहत होता. त्यांनी केलेल्या प्रचंड अद्भुत अशा गर्जनेनी ढग जमिनीकडे वळत होते. डोंगरांचे कडेच्या कडे तुटत होते, तर सागराचं पाणी आटत होतं. रणभूमी हादरवून टाकणारा असा तो मारुती त्याच्या या आवेशपूर्ण अद्भुत रूपानं अत्यंत क्रोधित झालेला दिसत होता. श्रीरामाचा दास असलेला मारुती मोठ्या पराक्रमानं धर्मसंस्थापनेसाठी तयार झाला होता. इथे दुष्टांचं निर्दालन आणि सुष्टांचं संरक्षण हीच धर्मसंस्थापना होय, हे चौथ्या ते सहाव्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्यानंतर आपण ऐकणार आहात दुसऱ्या भागात सौप्रिया राजेश शिंदे यांनी पठण केलेलं हे स्तोत्र. तोपर्यंत नमस्कार, परत भेटूया चौथा श्लोक घेऊन. जय जय रघुवीर समर्थ.